नमस्कार, माझं नाव मोहन कर्णिक. माझं पुस्तक साठवणीचा कोलाज यातील कर्णिकांचा वाडा हे प्रकरण मी वाचून दाखवतो. 1929 साली सिटी सर्वे क्रमांक 105 अ ब क ठाण्यात चरईमध्ये गणेश टॉकीजवळ एडलजी रोडवरून एसटी स्टँड वर्कशॉपकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूचा दुसराच प्लॉट 105 अ नंतरचा 105 ब आणि त्याच्या पुढचा 105 क अशा तीन प्लॉटवर माझ्या वडिलांच्या वडिलांनी म्हणजे गोपाळ केशव कर्णिक ज्यांना आम्ही नाना आजोबा म्हणायचो आणि त्यांचे काका म्हणजे बाळकृष्ण विठ्ठल कर्णिक यांनी वाड्यागत वाटावे असे मोठे घर सामायिकपणे विकत घेतले. समोरच दाजी पवार यांची पवारवाडी असल्यामुळे आमच्या घराचा उल्लेख बरेच जण कर्णिकांचे घरच्या ऐवजी कर्णिकांचा वाडा असे करायचे. त्याला लागूनच असलेल्या प्लॉटवर बहुतेक सिटी सर्वे क्रमांक 106 नाना आजोबांच्या काकांची मोठी बाग होती. त्या बागेत एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. इतकेच काय, पण कुठेही पाहिले नसे असा सावरीच्या कापसाच्या झाडाचा भला मोठा घेर तिथेच पाहिलेला मला आजही आठवतो. आजूबाजूला बराच मोठा परिसर होता. त्यात आंबा, जांभूळ, सावरी, नारळ, चिकू, रामफळ, सीताफळ, पेरू, चिंच, केळी, शेवगा अशी अनेक झाडे होती. घोसाळ्याचे वगैरे वेलही होते. असंही ऐकलं आहे की बागेच्या पलीकडचा प्लॉट बहुतेक सिटी सर्वे क्रमांक 107 असावा आमच्या नाना आजोबांचा होता. ते स्वतः मंत्रालयात उच्च अधिकारी असल्यामुळे असं कानावर पडले की ते मंत्रालयात जाताना घरातून ठाणा स्टेशनवर जाण्यासाठी बाहेर पडायचे ते स्वतःच्या घोडागाडीत बगीत बसून. पण दुर्दैवाने नाना आजोबांचे अचानक निधन झाल्यामुळे आर्थिक संकट जाणवू लागले तेव्हा आजोबांच्या मालकीचा बागेच्या पलीकडचा प्लॉट विकावा लागला. बागेच्या पलीकडच्या प्लॉटच्या समोर एक मोठी लाकडाची वखार होती. वखारीला लागूनच म्हणजे डाव्या बाजूलाच गुप्तेंचा वाडा होता. त्याच रांगेत पुढे गुप्तेंच्या वाड्याला लागूनच सीमे पलीकडे पवार मास्तरांचा वाडा होता. त्यांच्या बाजूला कुलकर्णींचे घर होते. समोर रंगाची कंपनी होती. पुढे तिथे बऱ्याच विंग असलेल्या गीता आणि गणपती या दोन भल्या मोठ्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या झाल्या. तो रस्ता पुढे एसटी वर्कशॉपकडे जात होता. त्या कोपऱ्यावर मोठा नाला होता. गल्लीच्या कोपऱ्यावरच्या म्हणजेच लाकडाच्या वखारीच्या समोरच्या घराच्या बाजूने वळून जाणारा रस्ता पुढे गणेश टॉकीजकडे मावळी मंडळ दोबीआईकडे जात होता. नाना आजोबांच्या काकांच्या बागेच्या मागच्या बाजूला सहजीवन आणि नोबल नावाच्या दोन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या झाल्या. त्या अजूनही आहेत. दोन्ही सोसायट्यांच्यामध्ये एक मारुतीचे छोटे देऊळ होते. अजूनही असेल कदाचित. बागेच्या समोरच्या बाजूला एक मोठी मोकळी जागा होती. त्यालाच बुड्ढ्याचा वाडा म्हणायचे. का म्हणायचे माहीत नाही. त्यातच मागे मुसलमानांचे कब्रस्थान होते. त्या मोकळ्या जागेवर बऱ्याच वेळा आम्ही खेळायचो पण कधीकधी भीती वाटायची. बागेच्या जागेवर म्हणजे सिटी सर्वे क्रमांक 106 या प्लॉटवर जवळजवळ 40 वर्षापूर्वी सोनाली सोसायटी बांधली गेली. नाना आजोबांच्या काकांचे वंशज सिटी सर्वे क्रमांक 105 ब व क मधून सिटी सर्वे क्रमांक 106 या प्लॉटवरच्या सोनाली सोसायटीत राहायला गेले. त्यामुळे पुढे काही वर्षे कर्णिकांच्या घराचा आमच्या भागालगतचा भाग नाना आजोबांच्या काकांच्या वंशजांच्या मालकीचा भाग निर्मनुष्यच राहिला होता. आता जवळजवळ 40 वर्षे जुनी झाल्याने सोनाली सोसायटी ही पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत आहे. जशी बागेत अनेक झाडे होती तशीच थोडीफार झाडे आमच्या कर्णिकांच्या वाड्यातसुद्धा असायची. बोर, चिंच, रामफळ, नारळ, कडुनिंब, शेवगा वगैरेसारखी मोठी मोठी झाडे होती. पारिजातक, देवचाफा, तगरी, मोगरा, झेंडूसारखी फुलझाडे तर मागच्या बाजूला कंपाऊंडला निरगुडी, अडुळसा, मेंदीसारखी औषधे झाडेही होती. पुढच्या बाजूला रस्त्यावरून घरात येण्यासाठी तीन दगडी पायऱ्या, त्यांच्या दुतर्फा मधुमालती बोगनवेलीसारख्या वेली होत्या. रस्त्यावरून घराच्या त्या तीन पायऱ्या चढून आल्यावर मोठी ओटी म्हणजे वरांडा लागायचा. त्याचेही दोन भाग, एक आमच्याकडचा आणि एक चुरत काकांचा. त्याला रस्त्याच्या बाजूला लाकडी चौकटी, छतापासून जमिनीपर्यंत उभे लोखंडी गज शिगा बसवलेले. ती गजांची लांबच लांब चौकट जवळजवळ एखाद्या घराच्या गॅलरीला जसे ग्रील असावे तशी दिसायची. घराच्या पायरीवरही त्याच पद्धतीचे लाकडी चौकटीत बसवलेले गजांचेच एक मोठे दार होते. हातल्या बाजूने वरच्या पायरीच्या दोन्ही बाजूंना उघडणारे दोन भागांचे हे दार होते. रात्रीच्या वेळी ते बंद करायचे. पायऱ्या चढून ओटीवर गेलो की समोरच्या बाजूला ओटीलाच लागून चुरत काकांच्या भागात समोर एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्यांच्या जोड्या, तर आमच्या भागात एकापाठोपाठ एक अशी खोलीची जोडी. या खोल्यांची प्रवेशद्वारे ओटीवरच असायची. त्याशिवाय ओटीच्या डाव्या बाजूला जो चुलत काकांच्या बाजूला होता तिथे इलेक्ट्रिक मीटर बसवलेले असायचे. तिथे ओटीच्या दिशेने प्रवेशद्वार असलेली आडवी खोली आणि तिच्या आतमध्ये एकात एक अशा आणखी दोन आडव्या खोल्या असायच्या. तर आमच्या भागातल्या ओटीच्या उजव्या बाजूला तशाच प्रकारची म्हणजे ओटीच्या दिशेला प्रवेशद्वार असलेली आडवी खोली आणि तिच्या आत एकात एक अशा दोन खोल्या असायच्या. अर्थात चुलत काकांच्या भागातल्या काही किंवा आमच्या भागातल्या काय सर्व खोल्या आतून एकमेकींशी जोडलेल्या असायच्या. कोणीही कुठूनही कुठल्याही खोलीत प्रवेश करू शकत असे. पोटमाळ्यावर आमच्या बाजूच्या भागात 25-50 फूट उंच असे दणदणीत दोन मोठे सागाचे गोल खांब होते. त्यावर मंगलोरी कौलांचे चारही बाजूंनी पसरलेले अवाढव्य छप्पर असायचे. तसेच चुलत काकांच्या भागातील आणि आमच्या भागातील ओटीच्या दोन्ही टोकांवर असणारी आणि ओटीकडे तोंड करून असलेली एक खोली होती आणि आतल्या बाजूने तिच्या मागे एकापाठोपाठ एक अशा एकूण दोन आडव्या खोल्या होत्या. पलीकडे असलेल्या अंगणाच्या बाजूने मधल्या खोलीला एक दारही होते. पोटमाळ्यावरच्या खोल्यांवरून अगदी खाली ओटीपर्यंत तसेच मागच्या बाजूला पूर्व व पश्चिम दिशेला तसेच कडेच्या खोल्यांवर म्हणजेच उत्तर व दक्षिण दिशेला असे चार पदरी अखंड मंगलोरी कौलांचे छप्पर घरावर असायचे. दरवर्षी पावसाळ्याआधी घराच्या छताच्या चारही पदरांची मंगलोरी कौले पूर्ण उतरवून साफ करून तुटलेली कौले वेगळी करून पुन्हा बसवण्याचे काम केले जायचे. घराच्या आमच्या भागातल्या त्या एकापाठोपाठ एक अशा तीन आडव्या खोल्यांसमोर पारिजातक, कडुनिंब, नारळ, शेवग्याच्या शेंगा, देवचाफा अशी अनेक झाडे होती. याच नारळाच्या झाडाने जेव्हा आमच्या घरावर वीज कोसळली होती तेव्हा ती स्वतःच्या अंगावर ओढून घेतली आणि आम्हाला वाचवले. पूर्ण घराच्या मागच्या बाजूलाही अंगण असायचे. तिथेही रामफळ, टगर, शेवगा इत्यादी झाडे होती. जुजबी कुंपणापलीकडे पोरवाल बिल्डिंग नावाची मारवाडीची चाळ होती. तिथेही वर्षानुवर्षांचे कदम, पोटणी, स्प्रदान, कोरडे, काही मारवाडी वगैरे अनेक भाडेकरू राहत होते. घराच्या आमच्या भागातल्या ओटीच्या दिशेला प्रवेशद्वार असलेली आडवी खोली आणि तिच्या आतमध्ये एकात एक अशा आणखी दोन आडव्या खोल्या होत्या. या खोल्यांचे रूपांतर पुढे लोड बेअरिंगच्या दोन मोठ्या खोल्यांमध्ये तर मंगलोरी कौलावर छतांचे रूपांतर सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबमध्ये झाले. खोल्यांची उंची वाढवल्याने आमच्या बाजूच्या पोटमाळ्याच्या दक्षिणेकडच्या खिडक्या अर्ध्या झाकल्या गेल्या होत्या. त्यातील एका खिडकीला तर गजही नव्हते. त्याचा फायदा घेऊन आम्ही मुले उन्हाळ्यात पापड्या, कडवे वाल, लाल मिरच्या वगैरेची वाळवणं घालायला त्या खोल्यांच्या स्लॅबवर जायचो. तसेच पतंग उडवण्यासाठी व इतर खेळ खेळण्यासाठी आम्ही नेहमी त्या खोल्यांच्या स्लॅबवर जायचो. मोठी उंच मुले मात्र त्या छोट्याशा खिडकीतून वाकून जवळजवळ आपल्या शरीराचं मोठे करून जावे लागत असल्यामुळे त्या खोल्यांच्या डाव्या व उजव्या अशा दोन कोपऱ्यांवर असलेल्या नारळाच्या किंवा कडुनिंबाच्या झाडावरून त्या खोल्यांच्या स्लॅबवर जाणे पसंत करायचे. अनेक वर्षानंतर आमच्या भागातल्या बाकी खोल्यांचे नूतनीकरण केले. मातीच्या भिंती जाऊन सिमेंटच्या भिंती आणि मातीच्या जमिनीऐवजी लाद्या आल्या. मंगलोरी कौलांच्या जागी अस्बेस्टॉसचे पत्रे आले. रस्त्याकडच्या बाजूला लोखंडी गजांच्याऐवजी लोखंडी ग्रील बसवले गेले. पण सिमेंटच्या भिंतींमुळे ती बिन गजांची छोटीशी खिडकी गेली आणि त्या छोट्याशा खिडकीतून वाकून जवळजवळ आपल्या शरीराचे मुटकोळे करून स्लॅबवर जाण्याची, वाळवण घालण्याची, पतंग उडवण्याची आम्हा मुलांची मजा संपली. पलीकडील काकांच्या भागात घराला ऐसपैस अंगण होते. त्याला आम्ही वाडा म्हणायचो. त्या होळी पौर्णिमेला मोठी होळी असायची. पुढे ती चक्क 5 दिवस म्हणजे रंगपंचमीपर्यंत धगधगत असायची आणि रोज सकाळी त्याच्यावर गरम केलेल्या पाण्याने काही जणांच्या आंघोळीही व्हायच्या. वाड्यात एक मोठी विहीर होती. विहिरीवर दोन राहाट होते, एक आमचा आणि एक सुरत काकांचा. असे ऐकिवात आहे की विहिरीवर मोठंही बसवली असायची. मला आठवत नाही पण दोन राहाटांच्या समोर एक 1.5-2 पोटांची खाचे वजा जागा अनेक वर्षे बघत आलो, पण कधी तिथे काय होते हे तेव्हा मनात देखील आले नाही। त्या मोठेनेच मग चुलत काकांच्या बागेला पाणी दिले जायचे। विहिरीपासून लांब भेडे तबेले होते। जाणकार सांगतात की तिथे नाना आजोबांच्या घोड्याचा तबेला असायचा। पुढे त्या बेड्याच्या जागी दोन खोल्या बांधून चुलत काकांचे दोन भाडेकरू दिवाळखराने बेलवले त्या खोल्यांमध्ये राहू लागले। त्याचप्रमाणे अंगणातल्या बाजूने घरात लगत रस्त्याजवळचा एक पडवी वजा जागा होती, त्यामध्ये अगदी पूर्वी दाभाडे कुटुंब राहून गेले। नंतरच्या काळात खंडाबाई दाम्पत्य राहत होते। घराच्या मागच्या बाजूच्या अंगणाकडील अंगाला असलेल्या शेवटच्या खोलीत अगदी पूर्वी कुलकर्णी कुटुंब भाडेकरू म्हणून राहत होते। पुढे त्याच खोलीत सुरतकर्णिकांपैकी बाबाकाकांचे कुटुंब राहू लागले। वाड्यातल्या अंगणातील ती विहीर कधीच आटली नाही, असेही बऱ्याच वेळ ऐकले की त्या विहिरीवरच आमच्याकडे अनेक जण पोहायला शिकले आणि नेहमीचा सराव असल्याने पोहण्यात तरबेज देखील झाले होते। एकदा अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना सांगून ती विहीर साफ करून घेतली होती, तेव्हा पूर्ण उपसली होती, संपूर्ण गाळ काढला होता। उत्सुकतेपोटी सहज रात्री जाऊन बघितले तर विहीर पूर्ववत पूर्ण भरली होती। पावसाळ्यात तर एवढी भरायची की जणू काही मोठ्या माणसाने हात घातला तर त्याच्या हाताला सहज पाणी लागेल एवढे पाणी वरती यायचे। आता ती विहीर एका नव्या इमारतीच्या खाली दडलेली असून अजूनही जिवंत आहे असे ऐकून आहे। अगदी पूर्वी विहिरीपासून खूप दूरवर कौलवलेले छताचे टोपलीचे संडास असायचे, पुढे त्याचे रूपांतर सेप्टिक टँक संडासात झाले। अगदी समोर रस्त्याच्या पलीकडे उजवीकडे उके यांचे छोटेसे दुकान, पण पिठाची गिरणीची जागा बहुतेक पोरे यांची असावी, कारण काही दिवसांनी त्याच पिठाच्या गिरणीच्या व भाई पोरे यांनी राहण्यासाठी घर बांधले होते। तर डावीकडे पवारवाडी नावाची दाजी पवार यांची बैठी वाडी होती। त्यातही स्वतः दाजी पवारांबरोबर त्यांचे वर्षानुवर्षांचे भाडेकरू मानकमे बक्षी पुढे बक्षी यांच्या जागी एक गुजराती कुटुंब राहत होते। देवळकर हजारे यांच्या तांब्या पितळांच्या हंड्यांना ठोके देण्याचा व्यवसाय असायचा। त्यांना तांबट म्हणायचे। त्या तांबट शब्दावरूनच रस्त्यावरून येजा करणाऱ्या आमच्या गल्लीला चक्क तांबटावी म्हणायचे। स्वतः पवार, नेमाणे, कोळेकर, मोरे, त्यांची दोन मुले बाया आणि नारायण, काही ख्रिश्चन कुटुंबे इत्यादी पवारवाडीला लागूनच नगरसेवक शंकरदाजी दगडेंचं घर होते। दहीहंडी फोडण्यात त्यांचा हातखंडा असायचा। पवारवाडीच्या पाठीमागे चरईतले प्रसिद्ध बाळगणपतीचे देऊळ व देवळाचे आवार आणि त्याच्या पलीकडे पवार मास्तरांचा पवार इंडस्ट्रीज इस्टेट असायची। मात्र वरचे दाजी पवार आणि इथले पवार मास्तर या दोन्ही वेगळ्या असामी होत्या। आमच्या घराच्या डावीकडे म्हणजे दगडेंच्या घराच्या समोर मातीचे छोटे झोपडी वजा घर होते। तिथे गण्या रंगारी, सखाराम, नेपाळी गोरखा, पडवळकर इत्यादी भाडेकरू राहत। त्या गरिबांच्या घरात अधूनमधून विलक्षण नाट्य रंगायचे। कधी कधी चाकू सुऱ्यांनी हाणामध्ये व्हायच्या तर कधी ठणाणा लाऊडस्पीकर लावून आनंदोत्सव साजरे व्हायचे। कधी कधी दारूच्या व्यसनाचे अजीबो गरीब दर्शन घडत असे। पाठीमागे पूर्वार बिल्डिंग होती। पुढचा इरलजी रोड ओलांडल्यावर वर समोर जाणाऱ्या रस्त्यावरच्या पलीकडे डावीकडे गजाननराव सोमणांचे घर तर उजवीकडे पितळ्यांच्या घराच्या बाजूला पोद्दार काकूंचे घर, कारखानिसांचा वाडा, खांबेट्यांचे घर, दोन वेगवेगळी करसन वाण्यांची दुकाने वगैरे। पुढे हा रस्ता आग्रा रोड ओलांडून मखमली तलाव नुरीबाबांच्या दर्ग्याकडे जात होता। तसेच इकडे घराजवळच्या नाक्यावर समोरच्या गल्लीत एदलजी रोड ओलांडल्यावर डावीकडे असलेल्या गजाननराव सोमणांच्या घराच्या डाव्या बाजूला खेडकरांचे घर, सावली बिल्डिंग, घड्याळवाले प्रधानांचे घर, त्यांच्याकडे एक मोठे भिंतीवरील लंबकाचे घड्याळ होते, ते रस्त्यावरून येता जाता दिसायचे, त्यामुळे कदाचित त्यांना घड्याळवाले प्रधान म्हणत असावेत। प्रधानांच्या घरासमोर एक भगवानचे दुकान असायचे। त्याच्या शेजारी आमच्या वडिलांचे एक काका होते, ते डॉक्टर होते, त्यामुळे त्यांना डॉक्टर काका म्हणायचो। त्यांचेही घर आता तिथे त्यांचा धाकटा मुलगा अरुण काका राहतो वगैरे। समोर भामाकुटी तसेच गजाननराव सोमणांच्या घराच्या उजवीकडे एदलजी रोडवरून टेमीनाक्याकडे जाण्याच्या दिशेला काजळ्यांचे घर, गद्र्यांचे घर, पुढे एक दोन घरे सोडून अल्मेडा डॉक्टरांचा वाडा, त्या समोर पोलवार बिल्डिंग, दाभोळकरांचे घर, रामभाऊ कदमांचे घर, लांब लसक अंकले अंकलेसर या बिल्डिंग, पुढे एक दोन घरे सोडून दिवेच्या बिल्डिंग वगैरे होती. तर आमच्या मोठ्या घरात 10-12 सख्खी चुलत आणि चुलत चुलत अशी कर्णिकांची कुटुंबे राहायचे. एक प्रत्येक कुटुंबाची चूल वेगळी असायची. तिचं धूळ मंगळूरी कौलांमधून तर तरंगत नाहीसा होई. आमच्या घरालगत असलेल्या खोल्यांमध्ये सुरत काकांचे भाडेकरू दिवाडकर, बेलवले, खंडावळे असायचे. म्हणजे जवळपास 50-60 लोकांची कुटुंबे या वाड्यात सामावलेली असायची. आम्ही शाळकरी मुलांना उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमधली आमच्या घरातली मजा काही आवडत असायची. उन्हाळ्यात शाळांना सुट्टी असल्याने आम्ही बागेत किंवा वाड्यातल्या अंगणात दिवस खेळत असायचो. फक्त भूक लागली की आणि चहा प्यायला तेवढेच घरात यायचो. बागेतल्या झाडावर चढून किंवा दगड मारून निरनिराळे फळे खात असू. तहान लागली की विहिरीवरचे पाणी प्यायचो. पावसाळ्या जवळ येत असल्याने घरावरची पूर्ण कवले साफ करून तसेच तुटकी फुटकी कवले बदलण्याच्या मोठ्यांच्या कामात लुडबुड करायचो. घरातल्या महिलांना वर्षभराचे पापड, पापड्या, कडवे, वाल इत्यादी वाळ्यात घालण्याच्या, लाल मिरचीचा मसाला गळ गिरणीत नेऊन देण्यात आणि दळ आणण्यात मदत करायचो. पावसाळ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसात गल्लीमध्ये तुंबलेल्या पाण्यात खेळायचो, मस्ती करायचो. सोसायटीच्या पाऊस वाऱ्यात बागेतल्या वाड्यातल्या झाडांवरून ढपकन खाली काही पडले की तिथे आम्ही मुले धावायचो. कागदाच्या साध्या होड्या, बंब होड्या करून घरासमोर तुंबलेल्या पाण्यात सोडत असायचो. अंगणात जास्तीत जास्त पाणी तुंबले आणि ते घरात शिरत असेल तर घरातल्या मोठ्या मंडळीनं मदत करून तुंबलेल्या पाण्याला गटाराकडे वाट करून द्यायला आम्ही सर्व लहान मुले मदत करायचो. घर जुने असल्याने आणि कौलारू असल्यामुळे घरामध्ये कुठे गळत असल्यास त्या गळक्या धारेखाली आम्ही भांडी ठेवायचो, मोठ्या माणसांना मदत करायचो. तसंच जूनमध्ये शाळा चालू झाली की पावसाळ्यात शाळेला जाता येता भिजायला मिळाले म्हणजे आमची मजाच मजा. घरी आल्यावर आईचा ओरडा खायचा हे नेहमीच चालायचे. हिवाळ्यात कुडकुडणारी थंडी असल्यामुळे शाळेत स्वेटर घालून हात पाय लटपटत जाण्याची मजा काही वेगळीच. सुट्टीच्या दिवशी मात्र वाड्यातल्या बागेतल्या झाडांचा वाळलेल्या पालापाचोळा एकत्र करून एका कोपऱ्यात शेकोटी करून आम्ही मस्तपैकी हातपाय शेकायचो. दिवाळीत कुडकुडणाऱ्या थंडीत उठून पहाटे अभ्यंग स्नान असायचे. थोडक्यात घरातल्यांचे जन्म, लग्न, मृत्यू हे तिन्ही सुखदुःखाचे प्रसंग, नवजात बालकांची बारशी, तरुणांची लग्नकार्य तसेच अनेकांच्या निधनानंतरची कार्यही या घराने पाहिली आहेत. याच कर्णिकांच्या घरावर 1979 साली चक्क वीज कोसळली होती. तरीही मनुष्यहानी झाली नाही. त्याचे असे झाले की दुपारी 3-3:30 सुमारा होता, धो पाऊस कोसळत होता, विजा कडाडत होत्या. अचानक मोठा आवाज झाला आणि 2 वेगवेगळ्या खोल्यांच्या बाहेर सूर्यासारखा आगीचा लोळ आपटला आणि 2 खोल्यांमधून त्या लोळ्याचे 2 भाग होऊन छोट्याशा स्विच बोर्डपर्यंत थेट मेन स्विच बोर्डावर जाऊन आदळले. काही वेळापूर्वी त्याच मेन स्विच बोर्डाखाली छोटी मुले खेळत होती. ती दुपारच्या चहाची वेळ झाल्याने आपापल्या घरात गेल्यामुळे थोडक्यात बचावली. सगळीकडेची वीज गायब झाली होती. जे कोणी घरात होते ते फार घाबरले होते. एका खोलीत तर पाहुणे आल्यामुळे गॅसवर चहाचे आधण ठेवले होते. त्या परिस्थितीतही मनाचा धीर करत उसने अवसान आणत माझ्या आईने तो गॅस बंद केला होता. सगळीकडे एकच चर्चा होती, कर्णिकांच्या घरावर वीज कोसळली. पाठीमागे गणेश टॉकीज असल्याने तिथल्या वीज रोधक यंत्रणेमुळे अर्धाधिक विजेचा जोर कमी झाला होता. जो काही विजेचा लोळ आमच्या घराच्या दिशेने आला होता तो घराजवळ असलेल्या नारळाच्या झाडाने स्वतःच्या अंगावर घेतला. त्यामुळे ते झाड क्षणार्धात कोळशासारखे काळे ठिकर पडले होते. वीज घरात झपकन आत शिरली. त्यावेळी घरात दोन्ही खोल्यात असलेल्यांच्या छातीत कसे धस्त झाले असेल त्याचा विचारही करू शकत नाही. पुढे अनेक वर्ष जीर्ण झाले एवढे मोठे घर दिसत असल्यामुळे एका मागोमाग एक असे 20-25 बिल्डर्स टोळेजंग इमारत बांधण्याच्या हेतूने आम्हाला संपर्क करत होते. पण एवढी कर्णिक मंडळी आणि वर्षानुवर्षाच्या भाडेकरूंसाठी जागा देऊन त्या बिल्डर्सना पाहिजे तेवढी प्राप्ती होऊ शकत नसल्याने ते माघारी फिरत असत. एवढ्या मोठ्या वाटणाऱ्या आपल्या घराला कोणीच वाली नाही असे वाटत असताना एक बिल्डर आला आणि त्याने तिथे टोळेजंग इमारत उभारली. अर्थात बिल्डर बांधून देत असलेली जागा स्वीकारायची की बांधून मिळणाऱ्या त्या जागेची त्यावेळेची बाजारमूल्य घेऊन बाहेर पडायची असे दोन पर्याय आमच्याकडे होते. त्यातला दुसरा पर्याय स्वीकारून आम्ही सर्व बाहेर पडलो. फक्त सुरत काकांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीतील काही जणांनी मात्र बेड्याने सुचवलेला पहिला पर्याय स्वीकारला आणि पुढे त्यातल्या काही जणांनी नवीन इमारत पूर्ण झाल्यावर तिथे राहणे पसंत केले. शेवटी शेवटी तर असंही ऐकलं आहे की 1929 साली नाना आजोबांच्या काकांनी आणि आजोबांनी विकत घेतलेल्या त्या कर्णिकांच्या वाड्यात 60-65 वर्षे आमच्या 3-4 पिढ्या वास्तव्य करून जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलं गेलो त्यानंतर वर्षानुवर्षे आम्हाला सावली देणाऱ्या त्या कडुनिंबाच्या झाडाने देखील मान टाकली होती. जणू काही तो वृद्ध कडुनिंब स्वतःशीच पुटपटला असावा की आता कर्णिकांच्या घरात कर्णिकच नाही राहिले तर मी इथे राहून काय करू. धन्यवाद.